अंजीर, कॉमन फिग, वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. हा पानझडी वृक्ष असून मूळचा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातला आहे. अंजीर या वृक्षाची उंची 3 ते 10 मीटर पर्यंत आढळते. याच्या फांद्या मऊ आणि राखाडी रंगाच्या असतात. पाने 12 ते 25 सेंटीमीटर लांब आणि 10 ते 18 सेंटीमीटर रुंद अशी असून ती हृदयाकृती, किंचित खंडित व दातेरी असतात. अंजिराचे फळ 3 ते 5 सेंटीमीटर लांब असून प्रत्यक्षात तो फुलांचा गुच्छ आहे. कपासारख्या या पुष्पविन्यासामध्ये असंख्य एकलिंगी नर, मादी व अलिंगी फुलांची मांडणी असते. तोंडाकडील भागात नरफुले असतात तर खालच्या भागात मादी फुले असतात. तोंडाकडील बारीक छिद्रांमधून वरट ब्लॅस्टोफॅगा नावाच्या लहान कीटकाची मादी पुष्पविन्यासामध्ये प्रवेश करते आणि थेट खालच्या भागातील मादी फुलाकडे जाते. तिच्या अंगाला चिकटलेले आणि दुसऱ्या पुष्पविन्यासातील नरफुलाकडून आणलेले परागकण मादी फुलांकडून पडून परपरागण होते. यावेळी कीटकाची मादी काही मादी फुलांमध्ये अंडी घालते. या अंड्यांपासून नवीन पिढी तयार होते. त्यात काही नर तर बहुसंख्य माद्या असतात. त्यांचे मिलन आतच होते. मिलनानंतर नर मरून जातात. कीटकाच्या फलित माद्या नरफुलातील पराग घेऊन दुसऱ्या मादी फुलाकडे जातात. पुष्पविन्यासाचे रूपांतर संयुक्त औदुंबर प्रकारच्या फळात होते. मूळचा हिरवा रंग जाऊन तो अंजिरी होतो. हेच अंजीर होय. अंजिराचे 4 प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात युरोपातील सामान्य प्रकार येतो. यामध्ये परागणाशिवाय होणारे बिया नसलेले फळ वर्षातून 2 बनते. दुसरा स्मरणा प्रकार अतिशय उत्तम फळ तयार करणार आहे. तिसरा रानटी प्रकार आहे. सान पेद्रो या चौथ्या प्रकारच्या अंजिराची लागवड कॅलिफोर्नियात केली जाते. याला वर्षातून 2 बहार येतो. अंजिराचे पोषण मूल्य उच्च प्रकारचे असते. त्यापासून कॅल्शियम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व असते. इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. अंजीर विरेचक असून त्यात प्रति ऑक्सिडीकारके असतात. अंजिराचे पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान, इराण आणि टर्की हे महत्वाचे उत्पादक देश आहेत. भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजिरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरब्बा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. सुकी अंजिरे बरेच दिवस टिकतात. ती इराण, अफगाणिस्तान आणि ग्रीसमधून भारतात आयात करण्यात येतात. भारतातही थोड्या प्रमाणावर सुकी अंजिरे बनवितात. सुक्या अंजिरांची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवितात. काजू, संत्री या फळांच्या बर्फीप्रमाणे अंजिरांची बर्फीही बाजारात मिळते. ही नोंद ढेपे राजा यांनी केली आहे.